जय जय रघुवीर समर्थ, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मीका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। आत्माराम ह्या समर्थांच्या प्रकरण ग्रंथामध्ये आपण समर्थांची दोन पूर्ण प्रकरणं पाहिली, पहिलं त्यागनिरूपण पाहिलं आणि दुसरं मायानिरूपण पाहिलं। समर्थांनी मायेची जेवढी स्तुती केली आहे तेवढी क्वचित कुणा संत सत्पुरुषांनी केली असेल, आणि मायेचं महत्त्व त्यांनी जितकं विवरून सांगितलं आहे तेवढं स्पष्ट कदाचित आपल्याला क्वचित कुठे करून घेता आलं असेल। आता त्यांनी ब्रह्माच्या निरूपणाला सुरुवात केली आहे आणि त्या निरूपणामध्ये आपण ब्रह्माची स्वरूप लक्षणं पाहत चाललो। त्यामध्ये आता ब्रह्माचं लक्षण पाहताना आपण मागेही बोललो आताही पुन्हा तेच बोलू की समर्थांच्या काही संकल्पना मोठ्या विशेष असतात। समर्थांनी अशी कल्पना केली आहे की एखाद्याला वाटलं की त्या ब्रह्माला मी चोरून न्यावं, तर ते म्हणाले जया असं कोणीच न्येईना, चोरू जातात चोरवे ना। कुठून चोरणार, कशापासून कुणाला चोरणार, कारण तोच सर्वदूर भरून राहिला आहे आणि चोरून त्याला घेऊन तो दुसरीकडे जाणार कुठे, कारण त्याच्याशिवाय जर काहीच नाही। म्हणजे समर्थांना जेव्हा सांगायचं आहे की हा सबाह्य भरून राहिलेला आहे, हा घनदाट भरून राहिलेला आहे, असं असताना त्याच्यापासून अलग कुणीच कुठेच कधीच जाऊ शकत नाही हे ठाशीवपणे सांगण्याकरता त्यांनी चोरता येत नाही ही पण एक संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे। ज्ञानचक्षूंनी त्याला लक्षिता येत नाही, कुठला आकार त्याच्याकरता कल्पिता येत नाही, आणि त्यामुळे काही सांगण्याकरता काही साकार करून मांडावं तर मांडता येत नाही। पण म्हणाले आईसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे, जर मी हे एवढं सगळं असं सांगितलं नाही, भले त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही तरी स्व सांगण्याशिवाय काही पर्याय आहे का, न बोलता कळावे तुझं कैसे, तुला कळायचंच नाही म्हणाले। अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते। म्हणाले बोलणं फुकट आहे, या बोलण्यामुळे अपूर्णता नाशवंतता आणि माझी मर्यादा हीच स्पष्ट होते, असं जरी झालं तरी त्यामागचा जो भाव आहे तो भाव मात्र हळूहळू हळू तुझ्यात ठसत गेला की त्याचा तुला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अनुभव सोडिता ते आपणची होईजे, पण जो अनुभव आला त्यालाही त्या मैलाच्या दगडासारखा घट्ट कवटाळून बसू नकोस। तुला जिथं जाऊन पोचायचं आहे त्याच्यातलं अंतर तो मैलाचा दगड दाखवतो म्हणाले, पण त्या मैलाच्या दगडावरती त्या गावाचं नाव लिहिलं की नाव पाहिल्याबरोबरच त्याला पकडून ठेवशील तर त्या गावाला पोचणार नाहीस तू। त्या गावाला जर तुला पोचायचं असेल तर तो मैलाचा दगड सोडावाच लागेल। तसं म्हणाले जो अनुभव ते परब्रह्म तुला देत आहे, ते चैतन्य तुला देत आहे, त्या अनुभवाला टाकून तुला पुढं जावं लागेल, तरच तू त्या स्वरूपाशी ते आपणची होईजे, तरच होशील। माया रूप मूळ तयाचे शोधीन म्हणता समाधान कैसे, मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे। म्हणाले मला या त्रिपुटीमय जो अनुभव आहे, की अनुभवाचं स्वरूप सुद्धा काय, अनुभव अनुभाव्य आणि अनुभविता, जो अनुभवणारा आहे तो, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते, आणि आलेला प्रत्यक्ष अनुभव, हे पुन्हा ह्याच त्रिपुटीत आहे, हे पुन्हा मायेतच आहे। याच्या पलीकडे जावं लागेल तुला। अहम ब्रह्मास्मी हा गाथा आला देहबुद्धीची या माथा। म्हणाले मला माझं जीवपण माझ्या अनुभवाकरता आवश्यक असलेली माझी प्राकृतिक बुद्धी तिच्याच माथी माझा अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आहे। म्हणाले पुन्हा देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होईजे, त्यामुळे होतं काय। म्हणाले ही देहबुद्धी जर आमच्याकडे ठेवली, आमच्या मराठीत आलेले शब्द सुंदर आहेत, म्हणाले बुद्धी कुठं कोंडली आहे, कानकोंडे, दोन कानाच्या मध्ये बुद्धी कोंडली आहे म्हणाली, म्हणजे काय झालं, आम्ही म्हणतो ना झापड लावून जाणं, तसं ते म्हणतात की अरे ह्या देहबुद्धीतेने परमार्थ कानकोंडे होईजे, त्याला तू मर्यादा घालतोस, दोन कानांच्या मध्ये त्याला जर बुद्धीमध्ये जर बांधून ठेवलंस बंदिस्त केलंस म्हणजे काय, त्या अनुभवाच्याच ठिकाणी तू तुला सीमित करू लागलास तर तुला त्या परमात्म्याचं मूळ स्वरूपापाशी जाता यायचं नाही, देहबुद्धी हे टाकावी, हेची मायेची उठाठेवी. आता फार सुंदर वर्णन केलंय. ज्या मायेनी आम्हाला देहाच्या बुद्धीमध्ये अडकवून ठेवलंय तीच माया म्हणाले उठाठेव करते आणि आम्हाला देहबुद्धीतून बाहेर काढते. म्हणजे कृपाळू कशी आहे ते सोडत नाहीत समर्थ अजून मायेचं कृपाळू पण. म्हणून ही काया अंगीकारावी, पण म्हणून काय तू मायेला पकडून राहणार आहेस? म्हणाले ती देहाची बुद्धी सोडणारी आहे म्हणजे किती चांगली माया आहे, तिला कसा सोडू? नाही म्हणाले तरी तिला टाकावीच लागेल, अंगीकारू नये. मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान, मायाची गोवी आणि बंधन तोडी तेही माया. मग आता बंधनात पडायचंय का बंधन तोडायचंय, माया कशाकरता वापरायची आहे हे तू समज. म्हणाले माया आपणास आपण गोवी, आपणास आपण वेढा लावी, प्राणी दुखविती जीवी अभिमाने करुनी. म्हणाले माया ती तिचा खेळ खेळत असते, ती तिच्या ठिकाणी. जसा आपण एखादा संत सत्पुरुष आत्मक्रीडा आहे असं म्हणतो की तो आत्म्याच्या ठिकाणी मोठा आनंद मिळवतो, तशी माया मायेच्या ठिकाणी खेळ करते, ती तिच्या आनंदात आहे. तू त्यात कसा गुंतणार आहेस, काय करणार आहेस ते तू ठरव. आता दृष्टांत फार सुंदर दिलाय आणि पूर्ण दिलाय. समर्थ म्हणतात सारीपाटाचा खेळ खेळताना माणूस काय करतो, कुणाच्या तरी घरचा तो सारीपट आणि सोंगट्या मागून आणतो. सारी एकाच्या मागून आणती, खेळो बैसता वाटून घेती आपुलाले. आणि प्रत्येकजण या रंगाच्या सोंगट्या माझ्या, या रंगाच्या माझ्या असं चौघे जण म्हणाले सोंगट्या वाटून घेतात. नंतर नसताचे अभिमान माथा सारी मरता परमव्यथा. त्यातली एखादी सोंगटी मरायला लागली की ह्याचा जीव वरखाली वरखाली होतो. डाव येता सुख स्वार्था दोघेही पडिले. आता म्हणाले आपल्या सुखाकरता डाव जिंकावा किंवा त्या डावामध्ये यश मिळावं म्हणून सगळे हिरेला पडतात म्हणे त्याच्यामध्ये, की यालाही वाटतं मी जिंकावं, त्यालाही वाटतं मी जिंकावं. म्हणून काय करतो, हातातला जो फासा आहे त्या फाशाशीच बोलतात, अरे फाशा हे दान पडू दे पडू दे पडू दे. आणि म्हणाले एक ते चिरडी येते. एखादा सुखाने त्या फाशाला म्हणतो की बाबा हे दान दे, तर एखादा चिडतो का दान पडत नाही मला, का दान मिळत नाही. क्रोधा पेटल्या घेती जीव एकमेकांचे. महाभारत आमच्या समोरच आहे की त्या सारीपटानीच झालेलं आहे. तैशा कन्या पुत्र नारी वाटून घेतल्या सारी. तसे म्हणाले आम्ही जन्माला आल्यानंतर आम्ही आमचं स्थावर जंगम जे माझं म्हणून आहे ते आम्ही वाटून घेतलंय आणि त्याचा अभिमान आम्ही शिरावर घेतलाय आणि तो प्रपंच माझा आहे असं म्हणून आम्ही वागतो. एवम इतुकी वेढा लावली ते माया खेळे एकली, ते मायेनेच वारिली पाहिजे माया. आता त्या मायेनीच आम्हाला प्रपंचाच्या आसक्तीरूप ज्या जो वेढा लावलाय किंवा ज्यात अडकवलंय त्या पाशातून आम्ही मायेच्या आधारानेच बाहेर पडलं पाहिजे. ते माया तोडीता अधिक जडे. आता तिचा विशेष सांगतायत समर्थ, ही माया आम्ही जो जो तोडू जावं तो ती अधिक आम्हाला पकडून ठेवते. म्हणजे त्यागाने माया वश होत नाही म्हणून धरिता ते वेढे. तिला चिकटून राहिलं तरी ती स्वाधीन होत नाही. धरिता सोडिता ते नातुडे. धरलं तरी कळत नाही, सोडलं तरी कळत नाही. केव्हा कळते, वर्म कळल्या वाचूनी ते नातुडे. म्हणजे जोपर्यंत तिचं वर्म कळत नाही तोपर्यंत माया आमच्यापासून दूर जात नाही. जसं म्हणाले एखाद्या चक्रव्यूहामध्ये शिरायचं असलं तर वेगाने आत शिरावं लागतं आणि दुसऱ्या बाजूनी बाहेर यावं लागतं आणि तो चक्रव्यूह फोडावा लागतो. किंवा कड्यात कड्या गुंतवलेल्या आहेत आणि त्याची मोठी साखळी केलेली आहे, पण ती साखळी जेव्हा जवळ एकत्र करून ठेवली आहे तेव्हा त्या कड्या वेड्या वाकड्या गुंतल्या जातात आणि त्या पुन्हा साखळी सरळ करण्याकरता म्हणून जर त्या मोकळ्या करायच्या असल्या तर म्हणाल्या त्या गुंतवलेल्या कड्या पुन्हा सोडवण्याकरता सुद्धा एकात एक पुन्हा गुंतवून घ्याव्या लागतात. म्हणजे त्यांचं गुंतले पण नीट करावं लागतं आणि मग त्या सोडवाव्या लागतात. तसंच म्हणाले या मायेला सुद्धा या मायेत आधी गुंतावंच लागतं, त्या मायेचा आधार घ्यावाच लागतो आणि तिच्या आधारानेच ती माया सोडावी लागते. माया झाडिता कैसी झाडावी, ती काही झटकून मोकळी होत नाही. माया तोडिता कैसी तोडावी, ती तोडून मोकळी होत नाही आणि म्हणून ती विचारांनीच सुटावी लागते, ती विचारांनीच तोडावी लागते, ती विचारांनीच झाडावी लागते. बहु नाटकी हे माया, मी पणे न जाये विलया. जोपर्यंत मी माझ्यामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत ही माया काही आम्हाला सोडून जात नाही. मग माया सोडण्याचं साधन कोणतं, विवेके पाहता देहिया. आम्हाला विवेकानेच ती समजेल, ठावोची नाही. या देहामध्ये आम्हाला विवेकाशिवाय दुसरा पर्याय नाही, मार्ग नाही. वर्म हेची माया माईक, तिचं वर्म काय, माया माईक आहे. म्हणजे मायेची माया आम्हाला कळतच नाही इतकी ती मायावी आहे. आणि त्यामुळे तिला कळवून घेण्याकरता, तिचं वर्म समजण्याकरता आम्हाला विवेकाचाच आधार घ्यावा लागेल, याचा करावा विवेक. विवेक केलिया अनेक एकी मुळे, या मायेमुळे जे बुद्धीला जे अनेक फाटे फुटलेले आहेत ते सगळे फाटे सगळे नष्ट होऊन जातील. एका ठिकाणी त्या सगळ्या विचारांच्या धारा एकत्र येतील. एकी अनेक आटले, एक पण अनेकासवे गेले. दोन्ही अवघड आहे म्हणाले, एकापासून अनेक झाले किंवा अनेकांच्या ठिकाणी एकपण गेलं. उपरी जे निस्संग उरले तेची स्वरूप तुझे, म्हणजे दोन तीन तऱ्हेने तत्व सांगितलंय त्यांनी की एका परमात्म्यापासून अनेक रूप प्रकट झाली आणि ती आमच्या समोर उभी राहिली माया रूपाने. एकपण अनेकासवे गेले, तो एक परमात्मा ईश्वर सर्वभूतानाम हृद्देश अर्जुन तिष्ठती, तो अनेक ठिकाणी पसरून राहिला. पण उपरी जे निस्संग उरले त्याची स्वरूप तुझे, हा परमात्मा ईश्वर स्वरूप मायेमुळे घेऊन ह्या जगाचा खेळ खेळत असला, ती माया पुरुष आणि प्रकृती होऊन या जगामध्ये विविध रूपांनी नटत असली तरी सुद्धा तिचं अनेकपण आणि तिचं एकपण दोन्ही सोड, म्हणजे लौकिकामध्ये स्वीकारलेलं तिचं पुरुषपण आणि तिचं प्रकृतीपण दोन्हीही सोड आणि पुरुष प्रकृतीच्या पलीकडे असणारं जे परमात्म स्वरूप आहे तेच प्राप्त करून घे. तुझे स्वरूप तुझसी नकळे, ते जया साधने आकळे, ते साधन ऐक सोहळे भोगीसी स्वानंदाचे. तुझं स्वरूप तुला कळण्याचं साधन कोणतं ते आता सांगतो. इति श्री आत्माराम सांगेल पुढील साधन वर्म, जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटोनी जाईल, तुझ्या अंतःकरणातलं भिन्नत्व निघून जाईल. आता त्यांचा समास चौथा आहे, त्यामध्ये साधन निरूपण सांगायला सुरुवात केली आहे. जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार साधक ते सिद्ध झाले, हे तू सांगितलं. साधन कशा करता सिद्धी प्राप्त होण्याकरता, ते साधन कोणतं जे उपनिषदांपासून सांगितलंय ते, ते हे जाणारे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पावतो, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधी ध्यासितव्या. उपनिषद सांगतात तेच सांगतात, श्रवण कर. आणि त्या श्रवणाचं कौतुक त्यांनी त्यागार्थ जे निरूपण केलेलं आहे पहिल्या त्याग निरूपणात पण सांगितलं, श्रवण कसं पाहिजे तर त्या चातकासारखं पाहिजे. आणि त्यामुळे संत सज्जन, हा संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी. म्हणाले, हई गई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करून. आता त्या साधनाला अनुषंगिक असणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्ष साधन हे दोन्ही सांगतायत. आता पहिल्यांदा सांगितलं श्रवण करा, आता सांगतात संत सज्जन महानुभाव ज्या ठिकाणी या विषयाची चर्चा करतात त्यांच्याबरोबर आपण चर्चा करावी, त्याचंही श्रवण करावं. तिथं जाऊन चर्चा करताना मी काहीतरी वाचून आलोय, त्या संत सज्जनांना असं सांगायला जाऊ नये, ज्ञातेपणे करूनी मी फार शहाणा आहे, हई गई सर्वथा न करावी. ते काय सांगतात, मला सगळं माहिती आहे, माझ्या माहितीचे विषय आहेत असं समजून त्या संत सत्पुरुषांच्या चर्चेला कमी लेखू नये. परमार्थाची उठाठेव करता लाभ जी आहे तत्वता. लोकांच्या मध्ये जी परमार्थ चर्चा चालते तिच्या श्रवणाचा नेहमीच लाभ आहे. दिवसेंदिवस शुद्धता काय होतं तर आमच्या अंतःकरणाला वृत्तीला नीच नवी शुद्धता येते असं त्यांनी सांगितलं. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, ज्याचं श्रवण करावं त्याचं मनन करावं, आपल्या बुद्धीप्रमाणे करावं. आपल्याला जे स्वीकारायचं आहे ते स्वीकारावं, त्यातलं जे टाकायचं आहे ते टाकावं, हे एक प्रकारचं श्रवण आहे. ज्याला स्वाध्यायांमा प्रवदितव्य किंवा स्वाध्याय करायचं आहे, म्हणजे प्रवचन आणि स्वाध्याय ह्या दोन गोष्टीचा विचार करायचा आहे, त्यांनी श्रवण करावं. आणि मनन करताना त्या श्रवणातलं आपल्याला काय स्वीकार्य आहे, आपल्याला काय त्याज्य आहे, आपल्याकडनं काय प्रकट व्हावं आणि आपल्याकडनं काय प्रकट होऊ नये याचं मनन करावं. प्रापंचिक मनुष्य आहे, श्रवण करतो आहे, आपल्या प्रपंचामध्ये त्याचा कसा लाभ होईल याचं मनन करावं. जे आपल्याला स्वीकार्य नाही आहे सोडून द्यावं. प्रपंचातल्या मनुष्याला वैराग्याचं श्रवण करायला मिळालं तर ते वैराग्य प्रपंचात यावं असं जर झालं तर तुकाराम महाराजांनी म्हटल्यासारखं की पतीना गोविंद दोन्ही नाही, सांगतो ते तुम्ही ऐका हो कानी आमूचे नाचणे नाचू नका. की जो वैराग्याची भाषा बोलतो आणि आम्ही वैराग्यशील नाही, आम्ही प्रापंचिक आहोत, तर प्रपंचाच्या पुरेशीच भाषा करावी. म्हणून तर समर्थांनी 21 समासी दासबोध सांगितला ना आमच्याकरता एवढा ग्रंथराज दासबोध सांगितला. 21 समासी दासबोधामध्ये निखळ परमार्थ सांगितलाय आणि या दासबोधामध्ये आमच्या प्रापंचिकाला उपयोगी परमार्थ सांगितलाय. म्हणून श्रवणाबरोबर जे मनन आहे त्या मननाला फार महत्व आहे की त्याच्यातनं नेमकं काय वेचायचं आहे आणि आपल्या उपयोगापुरतं काय वेचायचं आहे, आपल्या जीवनाला त्याचा काय लाभ होतो. म्हणून काय करावं, समर्थांना आवडणारं वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे, म्हणून हे नित्यनूतन केलेची पाहिजे. हे आज श्रवण केलं, वाच झालं, पुष्कळ झालं, आता 2 महिने करायला नको, नाही म्हणाले रोज करायला पाहिजे. श्रवण झालंच पाहिजे, त्याच्यावर रोज मनन झालंच पाहिजे. जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. म्हणाले जे ग्रंथांनी सांगितलं, ज्याचं श्रवण केलं, ज्याचा मनन करून निश्चय केला, ते आमच्या जीवनात घडलं पाहिजे. जेथे क्रियेच्या माथा आले, समर्थांचा आग्रह आहे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. समर्थ म्हणतात क्रिया घडलीच पाहिजे, निश्चितार्थ आहे, उगीच आपली केव्हा तरी नाही, रोज सातत्याने जो ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदाकार इशारा देत आहे. कोणते ग्रंथ वाचावेत ठरवा म्हणाले आधी. तुम्हाला प्रपंचामध्ये उन्मुख होऊन कार्य करायचं आहे का परमार्थामध्ये स्थिर व्हायचं आहे, कारण जो ग्रंथ वाचला जातो त्याचा संस्कार वृत्ती होय तदाकार, त्याच्या आमच्यावर संस्कार होतो. म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. म्हणून समर्थ म्हणतात मी तुम्हाला सांगतोय की भक्ती ज्ञान वैराग्य याच विषयाचं तुम्हाला जर करता आलं तर ग्रंथाचं वाचन करा. तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा सत्य करावी प्रतिज्ञा, नाशवंत होऊन साधना वरपडेन करावी. अहो म्हणाले आता एक तुम्हाला सांगतो, आता पुष्कळ सांगितलं म्हणाले स्वामी राया, पण म्हणाले एक गोष्ट आहे की आपली आता प्रतिज्ञा सत्य करावी. आता साधन सांगितलं, साधन आल्याबरोबर शिष्य गडबडला, म्हणाले आता यांनी सगळं माझ्यावरती स्वतंत्रपणाने टाकलं, मी कुठून करणार श्रवण, मी कुठून करणार मनन, आणि त्याच्यातून मी कुठून करणार विवेक, हे मला झेपणार नाही. त्याने सांगितलं पहिल्यांदा तुम्ही मला सांगितलं होतं जी प्रतिज्ञा तुम्ही केली होती की माझं सगळं नाशवंत घेतलं की तुम्ही मला स्वस्वरूपाचं दर्शन किंवा आपल्या ठिकाणी आपण मला घेऊन जाणार, साधनेचा कचाटात मला तुम्ही पाडणार नाही, साधना वरपडे न करावे, आता ही साधना करायला लागावी, हे प्रकरण आता माझ्या माथी मारू नका. अरे शिष्या चित्त द्यावे. अरे म्हणाले बरोबर आहे, चित्त म्हणजे चित्त. म्हणाले अरे तुझं चित्त द्यावं, नाशवंत तुवा ओळखावे, चित्त माझ्याकडे द्यावं, जे नाशवंत आहे ते ओळखून टाकावं, साधन न लगे करावे प्रतिज्ञाचं आहे. या दोन गोष्टी तुला करता आल्या, तर कुणी सांगितलं तुला साधन केलं पाहिजे. प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण. शिष्याला म्हणतात हे एवढं सगळं झालं, नाशवंत मला दिलं म्हणतोस आणि मला ज्या प्रतिज्ञेची आठवण करून देतोस, ऐसे बोलतो हा कोण. कोण बोलतोय म्हणाले की तुमची प्रतिज्ञा तुम्ही खरी करा, नाशवंत केले मदर्पण त्यामध्ये तो आला. हा तुझ्यातला जो अहंभाव आहे की मला आता साधना करायला लावू नका म्हणणारा जो अहंभाव आहे, तो जे नाशवंत माझ्याकडे तू देऊन टाकलेला आहेस त्याच्यामध्येच तो अहंभाव आलेला आहे. आणि त्यामुळे म्हणाले तू म्हणसी जे दिदले तरी देयास कोण उरले. आता म्हणाले जर मला सगळं देऊन टाकलेलं आहेस तर आता देण्याकरता आता कोण उरलेलं आहे, जे उरले ते झुरले मजकडे, त्यामुळे जे काही तुझ्याकडे जाणीवेच्या प्रांतात शिल्लक राहिलं आहे ते सगळं मलाच अर्पण झालेलं आहे. आता तुझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, तू नाशवंतामध्ये आलासी आपण असं कारे चोरीसी, तू स्वतःसुद्धा तुझं जे अहमपण आहे ते जे माईक आहे, अशी मी तुला मायेची व्याख्या करताना सांगितलं आहे. तर म्हणाले ते का तू चोरून ठेवलं आहेस, आता नाशिवंत देता चकचकीसी फटरे पडत मूर्खा, हे सगळं नाशवंत मला देताना चकचकीसी म्हणजे आता तू का जरा काकू करतोयस, आता का तुझ्याकडनं हे देताना अडचण येते तुला, फटरे पडत मूर्खा म्हणजे आतापर्यंत जे ऐकलंस ते पडत मूर्खासारखं श्रवण केलंस, त्या श्रवणाच्यावर मनन चिंतन करून तुझं मन तयार नाही झालं. शिष्य विचारून बोले स्वामी काहीच नाही उरले. तुम्हाला बरोबर आहे, तुम्ही सांगितलं आता माझ्याकडे काही उरलं नाही, तुम्ही माझा अहंभाव टाकायला सांगितला तो पण टाकला, अरे नाही बोलणेही आले नाशवंतामध्ये, माझ्याकडे काही उरलं नाही. अब एक आरजू है के कोई आरजू न हो, तो भगवंताला मागतो, म्हणतो भगवंता आता एकच इच्छा आहे की माझ्या अंतःकरणात आता कोणतीच इच्छा असू नये. भगवंत म्हणतो अरे माझ्या अंतःकरणात कोणती इच्छा असू नये, ही जी इच्छा आहे तीच मुळात एक इच्छा आहे, की माझ्याकडे इच्छा असू नये हीच तुझी इच्छा आहे, आता तू कुठे आरजू तुझ्या ठिकाणी राहिली नाही असं म्हणतोस, असं कसं, यही एक आरजू आहे. तसं इथे ते म्हणतात अरे नाही म्हणतो हेच असले पण आहे ना, म्हणून आहे म्हणता द्या काही, नाही शब्द गेला तोही. म्हणाले उरले आहे असं वाटलं तुला तरी मला दिलं पाहिजे, उरलं नाही असं वाटलं तरी मला दिलं पाहिजे, नाही शब्द गेला तोही. म्हणाले नाही नाही म्हणता काही उपजेल की, हे नाही हे नाही हे नाही हे नाही म्हटलं की उपजेल. याचा अर्थ असा की अन्वयानी जे म्हणतोस हे आहे हे आहे हे आहे तेही टाक, आणि व्यतिरेकानी हे नाही हे नाही हे नाही म्हणतोस तेही टाक. येथे शून्याचा निराश झाला, आत्मा सदोदित संचला. नाहीतर जे शून्य घेऊन बसशील ना, तर ही जी शून्याची जाणीव आहे, बौद्धांचा शून्यवाद हाच आहे ना, म्हणजे सर्वम शून्यम. बौद्ध म्हणतात की सगळं काही शून्य आहे, पण सगळं काही आहे ना, ईश्वर नाही म्हणून शून्य आहे मानायला तयार आहे ना. हे जे शून्य मानणं आहे ते म्हणतात मानण्याची आवश्यकता नाही, त्याच्या पलीकडे जा. आणि म्हणून येथे शून्याचा निराश झाला, आत्मा सदोदित संचला. पाहो जाता साधकाला ठावची नाही, त्याला कळलंच नाही की सर्वदूर तोच भरून राहिलेला आहे. अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य. वेगळेपणे वृत्ती शून्य पावती प्राणी. म्हणून म्हणाले वेगळेपणा सोडून स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप हो, स्वतःला विसरून जा, स्वतःचा अहंकार सोडून दे, आणि वेगळेपणाने पाहू जाता काही नाही या शून्यत्वाच्या भावनेने अडकून फसू नको. म्हणून वेगळेपणा पाहू नको, असं केलंस तर तुला मोक्ष जोडला जाणार नाही. आत्मा ही दिसेसा नाही, मतावरपडे होती प्राणी. म्हणाले त्याला आत्म्याचं दर्शन होणार नाही. समर्थांनी बौद्धांच्याकडे निर्देश केलाय मतावरपडे होते प्राणी. म्हणाले असा शून्यवाद घेऊन जेव्हा अध्यात्माचा अनुभव घेण्याकरता मनुष्य पुढे जातो, तेव्हा तो त्या अनुभवामध्ये पूर्ण होऊ शकत नाही, परिपक्व होऊ शकत नाही, सत्याप्रत पोचू शकत नाही. आपुली या डोळा जे देखिले ते पंचमहाभूतामध्ये आले, ऐसे जाणोनी दृढ धरिले ते नाडले प्राणी. फार सुंदर युक्तिवाद आहे. ते शून्य जेव्हा आमच्या डोळ्यांनी कळतं आहे, अनुभवानी जाणवतं आहे, आणि बुद्धीला त्याचं विवेचन करता येत आहे, तोपर्यंत ते शून्य टिकू शकत नाही, ते मायोपाधिक आहे. त्यामुळे हे पंचमहाभूतांचा दास तयास मायेमध्ये वास, भोगी निचनव्या सावकाश पुनरावृत्ती. म्हणाला असा जर अडकला तर पुन्हा पुनरपि जनरम पुनरपि मरणम चालू आहे. म्हणाले त्याचं काही सुटत नाही. तो शिष्य विनंती केली म्हणे आशंका उद्भवली, पंचभूतांची सेवा केली बहुतेकी. म्हणाले काय सांगायचं महाराज आपल्याला, आपण इतके कडक शब्दात सांगताय हे सगळं सोड, पण सगळ्या संतांनी पांचभौतिक परमेश्वराची सेवा केली आहे. कुणी राम म्हटला, कुणी कृष्ण म्हटला, कुणी नरसिंह म्हटला, कुणी देवी म्हटली, कुणी शंकर म्हटलं, मग ही सगळी झालीच की नाही सेवा? सकळ सृष्टीमध्ये जन साधू संत आणि सज्जन करीती भूतांचे भजन धातू पाषाण मूर्ती. म्हणाले ह्याच पंचमहाभूतांच्या मूर्ती बनवून केलेलंच आहे भजन त्यांचं, केलेलीच आहे उपासना त्यांची. जे कोणी नित्यमुक्त झाले तेही धातू पूजन केले, तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही? मग काय झालं? म्हणाले त्यांनी एवढी सगुणाची भक्ती केली, त्यांना काय पुनर्जन्म आला? ते काय पुन्हा जन्माला आले? ऐसा शिष्याचा अंतर्भाव जाणवणी आनंदाला गुरु राव. म्हणाले वा, सुंदर प्रश्न केलास. म्हणाले म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेला. आता याला कळलं म्हणाले आता की अनुभवाच्या दिशेने कशी वाटचाल करावी. ऐसे विचारून या मनी कृपादृष्टी निहाळूनी शिष्याप्रती सुवचनी स्वामी बोलते झाले. म्हणाले तुला देतो उत्तर, प्राणी देह सोडून जाती परी वासनात्मक शरीरे उरती, तेणे पुनरावृत्ती भोगीती वासना उरलिया. जर वासना शिल्लक राहिली तर देह सोडून जरी मनुष्य गेला तरी सुद्धा त्या वासनामय जे शरीर आहे, जे सूक्ष्म शरीर आहे, ते पुन्हा त्या इच्छा आकांक्षा त्याची पूर्तता करण्याकरता पुन्हा पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्माचा जो अनुभव आहे तो घेतातच घेतात. मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मकसाचे राहणे तया लिंगदेहाचे अज्ञात देही. म्हणाले अज्ञान देहामध्ये त्याला त्या लिंगदेहाला पुन्हा राहावंच लागतं. आता कुठपर्यंत राहावं लागतं? स्थूल देह आहे, समर्थांचे आवडते विषय आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारणदेह, कारणदेह तोची अज्ञान, आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण देह बोलीजे. आता कारणदेहाच्या पलीकडे महाकारण देह आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. वैकुंठामध्ये महाकारण देहामध्ये राहतात. अज्ञानाचा देह सुटला तरी सुद्धा महाकारण देह शिल्लकच आहे. आणि म्हणून म्हणतात की ह्या तरी मनाचा थारा तुटला म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थे सुटला पुनरावृत्तीपासूनही. आता अज्ञानाचा देह कुठपर्यंत, तर कारणदेहापर्यंत. कारणदेह तोची अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, म्हणजे कारणदेहापर्यंतचे हे तीन जे देह आहेत हे अज्ञानानेच आवृत्त आहेत. त्याच्या पलीकडे महाकारण देह आहे. त्या महाकारण देहामध्ये मनाचा थारा तुटला पुनरावृत्तीपासूनही प्राणी निश्चितार्थे सुटला, तो त्यापासून सुटला म्हणजे भवसिंधू आटला. समर्थांनी सांगितलं त्या महाकारण देहामध्ये पोचावं हेची जाण भक्तीचे फळ. समर्थ त्या पक्षाचे आहेत. वैकुंठामध्ये जाऊन परमेश्वराच्या भक्तीमध्ये राहावं आणि त्याच्या भक्तीचा, त्याच्या लीलांचा आनंद उपभोगावा हे मोक्षाचं स्वरूप मान्य आहे. हे सगळी संतांची भूमिका आहे, त्यांना हे दोन्ही मान्य आहे. त्या ईश्वराच्या रूपाशी एकरूप होऊन अस्तित्व संपवून टाकावं ही पण बाजू मान्य आहे आणि तिथे महाकारण देहामध्ये राहून परमेश्वराच्या भक्तीचा आनंद मिळवावा ही पण बाजू मान्य आहे. त्यामुळे मोक्षामधल्या या दोनही स्थिती संतांना मान्य आहेत, तशा त्या समर्थांना मान्य आहेत. हेची जाणं भक्तीचे फळ, जेणे तुटे संसारामुळं निस्संग आणि निर्मळ आत्मा होई जे स्वये. यामुळे तू स्वतः आत्मरूपाला प्राप्त होशील. आत्मरूप दोन प्रकारांनी प्रकट झालो, पुन्हा सांगतो म्हणाले, एक महाकारण देहाच्या रूपाने किंवा परमात्म्याच्या त्या व्यापक चैतन्यामध्ये तुझं चैतन्य मिसळवून टाकून, वेगळं अस्तित्व शिल्लक न ठेवून, किंवा वेगळं अस्तित्व शिल्लक ठेवून त्या महाकारण देहामध्ये ईश्वराची उपासना करत राहून. संगातीत म्हणजे मोक्ष. तेणे कैचे देखणे लक्ष, लक्ष आणि अलक्ष या दोहीचं ठाव नाही. लक्ष आणि अलक्ष ह्या गोष्टी बोलू नये म्हणाले, ह्याच्या पलीकडे तो आहे. आत्मा म्हणून देखणी असं मिठी घालू जाता मोक्षाची तुटी. आत्मा म्हणून जे जे अनुभवाच्या कक्षेत आहे त्याला पकडू नये. आता समर्थांचं वैशिष्ट्य सांगितलं. काय करावं? आत्मनिवेदन करावं, आत्म्याचं निवेदन करावं. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान तेची जाण आत्मनिवेदन जेथे मितू पण नाही. समर्थांनी ह्या नवविधा भक्तीच्या आत्मनिवेदन भक्तीचं जे निरूपण केलेलं आहे विलक्षण आहे. ते म्हणतात अद्वैताचा अनुभव आला, एकरूपता भक्तीतली अनुभवाला आली. आता ती आल्यानंतर काय करायचं म्हणाले, अभिन्नपणे जे विज्ञान म्हणजे अतिसूक्ष्म ही जी जाणीव आहे की हा अद्वैताचा अनुभव आहे, ही जी जाणीव आहे ती जाणीव सुद्धा संपवली आणि काय केलं, तो एकत्वाचा अनुभव आला. की जाणीवेच्या पलीकडचा एकरूपतेचा अनुभव हा जो अनुभव आहे त्याला त्यांनी विज्ञान म्हटलं. आणि त्यांनी म्हटलं की हे जे विज्ञान आहे हे विज्ञानच आत्मनिवेदन आहे. म्हणजे मी तू एक आहे या जाणीवेच्या पलीकडे जाऊन येणारी जी एकरूपता आहे ती एकरूपता म्हणजे आत्मनिवेदन असं ते म्हणतात. जेथे मी तू पण नाही, जिथे जाणीवेला थारा नाही, ऐशी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची. म्हणून जाणवनी भक्ती केली दासाची आवडी देवास अत्यंत. अशा प्रकारे आत्मनिवेदन भक्ती जो करतो त्याच्याविषयी भगवंतालाच फार प्रेम आहे म्हणाले. पूर्वी दासत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले. हा भगवंताचा दास झाला होता पण आता दोघे एक झाले आणि तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार. म्हणाले आता काय करायचं, ह्याला स्वामित्व प्राप्त झालं पण हा जीवनमुक्त म्हणून का राहिला. मागे बोललेत ते की जीवनमुक्त ही सुद्धा माया आहे. आता मायेच्या कक्षेत हा ज्ञानी का राहतो, कारण तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार झाले. म्हणजे एक तर कृतज्ञता आहे की परमात्म्याने मला त्याच्या रूपाला नेऊन पोचवलं आणि अजून ह्या देहामध्ये ठेवलं आहे. ते कशाकरता, तर साधकांना मार्गदर्शन करण्याकरता. हा जीवनमुक्त राहतो कशाकरता, तर म्हणाले साधकांना मार्गदर्शन करण्याकरता राहतो. आणि म्हणून हा उपकार अनायासेच होतो या जगावरती, तो करायचा म्हणून इथे राहत नाही. आता असो हे बोलणे, नाशवंताचा विचार घेणे आणि मजपाशी सांगणे अनुभव आपला. आता चिंतन कर, त्या नाशवंतावर चिंतन कर आणि ते झाल्यानंतर मला आता तुझा अनुभव सांग. आता पुढली ये समासी शिष्य सांगेल अनुभवासी, दृढ करून या तयासी सांगती स्वामी. आता म्हणाले पुढचा समास आहे त्याच्यामध्ये शिष्य आपला अनुभव सांगणार आहे. दृढ करून या तयासी सांगती स्वामी. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐसा सावध वर्म आत्मज्ञानाचे. ऐका म्हणाले, आता हे जे सावध वर्म आहे, समर्थांचा आवडता शब्द आहे सावध. सर्व ठिकाणी सावध राहा म्हणाले, रामदासी पूर्ण काम, या रामदासाला काही मिळवायचं नाही आहे, हे एवढी सगळी चर्चा म्हणाले हा करतो आहे, याला याच्याकरता करायची नाही आहे, ही कृतज्ञता आहे. त्या प्रभू रामचंद्रांनी जे कार्य करायला सांगितलेलं आहे त्याच्याकरता हा कृतज्ञ बुद्धीनी करतो आहे, साधकाला लाभ व्हावा म्हणून करतो आहे आणि साधकावर अनायासे उपकार करतो आहे. आता पुढचा जो समास आहे तो स्वानुभव निरूपण आहे. आता शिष्य सांगतोय, आपणासारखा तात्काळ झालाय, परिसाला स्पर्श झाला आहे आणि त्या परिसाचा स्पर्श झाला आहे, हाही परिस झाला आहे म्हणून आपण परिसाला स्पर्श म्हटलं, कारण आता एकदा तो त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर आता पुढे आलाच आहे तो विषय. जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथांची या माहेरा सार्थक झाले जी दातारा तुमच्या कृपाकटाक्षे. आता त्यांना निवेदन करतोय, म्हणाले तुमच्या कृपाकटाक्षांनी खरोखरीच मला काही साधन करावं लागलं नाही, फक्त नाशवंताचं चिंतन केलं, तुम्ही सांगितली ती प्रत्येक गोष्ट फक्त आपल्या ठिकाणची आचरणात आणली आणि त्याबरोबर या मनाचे निसंगती जन्म घेतले पुनरावृत्ती माया माईक असोन भ्रांती वरपडा झालो होतो. म्हणाले आता तुम्ही सांगितलं त्यामुळे झालं कसं की हे जे काही घडत होतं ते थांबलं, मी माझ्या मनाच्या संगतीनी अनेक जन्म घेतले, या माईक मायेला भुललो आणि ह्या भ्रांतीमध्ये पडलो आणि मी असा एक तुच्छ मानवी किंकर एकाएकी झालो विश्वभर. एका क्षणामध्ये म्हणाले ह्या विश्वाला प्रतिपालन करणारा, ह्या विश्वाला चालवणारा, संदेह तुटला थोर याता यातीचा, असा श्रेष्ठ बनलो मी ह्या विश्वाला चालवणारा आणि अंतःकरणामधला सगळा संदेह सोडून माझ्या ठिकाणी मी श्रेष्ठ बनलो, मी संसारीहून सुटलो, पहिलं पार पावलो, या प्रपंचामध्ये मी आता राहिलो नाही आणि आता कसा झालो, पहिलं पार पावलो, मी पहिलं थडीला गेलो, मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. आणि असा मला प्रत्यय आला की जशी माऊली म्हणतात की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, हा म्हणतो मी तोच अनुभव घेतो, मी सकळ विस्तारलो सर्वाभूती, सर्व भूत मात्रांच्या मध्ये मीच भरून राहिलेला आहे. उपनिषदांचा अनुभव आहे अहम वृक्षस्य रेरिवहा, हा संसार वृक्ष जो आहे, हा प्रपंचाचा जो वृक्ष आहे, तो चालवणारा तो हलवणारा मी आहे याची जाणीव तो ऋषी म्हणतो मला झाली आहे. म्हणजे आत्मज्ञान जे आहे त्या आत्मज्ञानामध्ये मी कोणी वेगळा राहिलो नाही, मला कुणाचं वेगळं अस्तित्व नाही, या जगात हे सगळं जे आहे ते सगळ्यातच कुठेतरी असला तर हा आहे, पण ते सगळं त्यामध्ये कुणा एकाचा निर्देश होऊ शकत नाही, त्यामुळे मी सरसकट सगळ्यामध्ये एक जिन्सी होऊन घनदाट असा भरून राहिलेलो आहे. ऐसे जे निजबीज गाळी व मीपणाची फुंज, तो मुरली या सहज सिद्धची आदियंती. आता हे माझं जे मी पण होतं, त्या अहंकाराची जी किंचित किंचित जाणीव होती ती पण जेव्हा संपली, नुसती संपली नाही ती मुरली आणि त्यामुळे आधी अंती आता मी सिद्ध बनलो. ऐसा शिष्याचा संकल्पू जाणवणी बोले भवरिपू, संसार सर्प भग्न दर्पू केला जाणे हा संसार तुझ्याकरता सुटला म्हणे. जे स्वामीच्या हृदयी होते ते शिष्यासी बाणले अवचिते, जो स्वामींचा अधिकार होता तो शिष्याला प्राप्त झाला. जैसे सामर्थ्य परिसाते लोहो अंगी बाणे, जसं लोहाच्या ठिकाणी परिसाच्या स्पर्शानी सामर्थ्य प्राप्त होतं, नवे नवे स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परिसची झाला तत्वता. म्हणाले तो लोखंडाचा परिस नाही झाला, कारण लोखंडाचा परिस होणं विशेष नाही पण परिसाच्या स्पर्शानी, कारण लोखंडाचं सोनं होतं परिसाचा स्पर्श झाल्याने, पण हा लोखंडाचं सोनं नाही झाला, हा लोखंडाचा परिसच झाला. आणि म्हणून ते म्हणतात स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परिसची झाला तत्वता, गुरु शिष्याची ऐकता झाली स्वानुभवे. आता गुरु आणि शिष्य दोन्ही वेगळे नाही राहिले पण एक आहे, की गुरु आणि शिष्य एक झाले तरी सुद्धा लौकिकामध्ये गुरु गुरु आहेत, शिष्य शिष्य आहेत, जोपर्यंत जीवनात शिष्य आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय क्रियाद्वैतम न करहचित, त्यांनी शंकराचार्य म्हणतात की अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणास, म्हणाले अद्वैत तिन्ही लोकाशी होईल पण गुरुशी अद्वैत होत नाही. स्वानुभवाच्या पातळीवर अद्वैत आहे पण व्यवहाराच्या पातळीवर शिष्य शिष्य आहे आणि गुरु गुरु आहेत. आणि त्यामुळे गुज स्वामींच्या हृदयीचे शिष्यास वर्म तयाचे, प्राप्त झाले योगी यांचे निज बीज, म्हणजे योगी यांचं कैवल्य याला प्राप्त झालेलं आहे. बहुता जन्माच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले, तत्वमसीचा अनुभव आला. म्हणाले हा जो भावार्थ आहे तत्वमसी या सद्गुरु वचनावरती पूर्ण विश्वास ठेवून ह्यांनी परब्रह्म जोडलं, जो वेदशास्त्रांचा गर्भ, निर्गुण परमात्मा स्वयंभ, तयाचा एकसरा लाभ, एकसरा म्हणजे अखंड लाभ झाला. मधून मधून प्रत्यय येतो आहे. योगाच्या भाषेमध्ये बोलायचं तर निरोधामध्ये, समाधीमध्ये अनुभव आहे एकरूपत्वाचा, आणि व्युत्थानामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये तो अनुभव नाही असं नाही म्हणाले, अखंड अनुभव आहे. आणि म्हणून झाला सद्भावे हा लाभ कसा झाला, केवळ गुरूंच्या ठिकाणचा सद्भाव. आणि म्हणून ऐसे दयास ज्ञान झाले तयाचे बंधन तुटले, येरा नसोनीची जडले सदृढ अवेके, म्हणाले असं आहे अविवेके. परंतु अज्ञानानी जीव हा बंधनात पडतो, अविवेकाच्या भ्रांतीनी पडतो. जीवानी आपल्याला संसारामध्ये बांधून घेतलेलं आहे हे केवळ अज्ञान आहे. पण हे ज्याला ज्ञान झालेलं आहे योग्य ते, त्याला आता हे बंधन कोणतंच राहिलं नाही. संदेह हेची बंधनं, निशेष तुटला तेची ज्ञान, म्हणजे ह्याचं काय काय संपलं, संदेह पण संपला, निसंदेहामधलं समाधान प्राप्त झालं, प्राणीयाची माया सुटत नाही ती माया सुटली, अभिमाने त्रिपुटी तुटेना ती तुटली, वृत्ती स्वरूप फुटेना, वृत्ती अंतःकरणामध्ये जी निर्माण होते स्फूर्ती रूपानी ती वृत्ती निमाली. योगश चित्तवृत्ती निरोधा, की जोडलं जाणं ईश्वराशी हा चित्तवृत्तींचा निरोध आहे. ते घडलं, माया जाळी जे पडिले ते ईश्वरासी मुकले, ते प्राणी सापडले, वासना बंधनी वासनेचा बंध सुटला, जयाचे दैव उदयले तयास ज्ञान प्राप्त झाले. ह्याचं दैव उदयलेलं आहे म्हणजे दैव विशेष रूपाने फळाला आलेलं आहे, त्यामुळे ह्याला हे श्रेष्ठ असं ज्ञान प्राप्त झालंय. तयाचे बंधन तुटले निसंगपणे, संग संपला, बंधन तुटलं. जेवढे जेवढे शब्द वापरले समर्थांनी तेवढ्या तेवढ्या सगळ्या शब्दांचं निराकरण इथे त्यांनी केलंय. अनुभवाच्या पातळीवर सर्वसाक्षी तुर्यगा अवस्था, तयेचा ही तू जाणता, म्हणून तुझं निसंगता सहजची आली. तुर्यगा अवस्थेमध्ये साक्षी भाव आला, जो परमात्मा आमच्या हृदयामध्ये. ह्या जीवाच्या तीन अवस्था आहेत, जागृती स्वप्न सुषुप्ती, या तीन अवस्थांना साक्षीभूत असणारी तुर्यगा अवस्था आहे. ती तुर्यगा अवस्था ही परमेश्वर स्वरूपाची अवस्था आहे आमच्या आत्म्यांनी स्वीकारलेली. त्या ठिकाणी परमेश्वर आणि आत्मतत्व किंवा जीव आणि आत्मतत्व एकच आहे. आता त्या अवस्थेला हा गेला, ह्या ज्या जागृती स्वप्न सुषुप्ती आहेत ह्या अवस्था त्याच्या दृष्टीने त्यांनी ओलांडल्या, म्हणून तुझं निसंगता सहज आली, म्हणून हा निसंग झाला. आपण असी तू जाणसी तरी तूही नव्हेसी, तूपणाची कायसी माय वात स्वरूपी, आता तुझं म्हणून स्वरूप राहिलं नाही. जाणता आणि ज्ञेय दोन्ही संपून गेलं, म्हणजे जे ज्ञाता ज्ञेय संपलं, शिल्लक फक्त ज्ञान राहिलं. तूपणाची मातू सहजची वाव, आता फक्त ईश्वर तोच एवढंच शिल्लक राहिलं. आता शब्द पाल्लाळ पुरे झालं, तुझ्या जन्माचं मूळ तुटलं, जे नाशवंत आहे ते तुम्हाला अर्पण केलंस, जे जे जाणून टाकलं ते नाशवंत राहिलं, आणि तुला अक्षयपद प्राप्त झालं. ऐसे बोले मोक्षपाणी ऐकून शिष्यास लोटांगणी, निसंदेह स्वरूप मिळणी दोघे एकची झाले. हा सगळा जो शिष्याला प्राप्त झालेला अनुभव आहे तो सगळा गुरुनी आपल्या शब्दांनी वर्णन केला. काय काय सुटलं, काय काय सुटलं, काय काय सुटलं सांगितलं. आणि आता ते म्हणाले तुझं प्राप्त झाले अक्षयपद, आता तू अक्षयपदाला प्राप्त झालास. ऐसे बोलणे मोक्षपाणी ऐकून शिष्य लोटांगणी, त्यांनी नमस्कार घातला, साष्टांग दंडवत घातला. आता निसंदेहपणे स्वरूपाशी एकरूप झालेला तो, निसंगपणे स्वरूपाशी एकरूप झालेला जो आहे तो त्या ठिकाणी आपल्या गुरूंशी एकरूप झाला. ऐसा कृपाळू स्वामी राव, आदि पुरुष देवाधिदेव, शिष्यास निजपदी ठाव ऐक्य रूपे दिधला, म्हणाले असा हा कृपाळू जो स्वामी आहे त्याचं स्वरूप म्हणाले काय सांगावं. तो जो आदिपुरुष परमात्मा म्हणजे जे ईश्वर स्वरूप आहे, जो देवांचा पण देव आहे, जो परमात्मा आहे, हेच माझ्या सद्गुरूंचं स्वरूप आहे. गुरुचा महिमा आपल्याकडे गायलेला आहे गुरुगीतेमध्ये, की ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमसी आदि लक्षम. तत्वमसी आदि वाक्यांचं जे लक्ष आहे, असं जे परमात्म स्वरूप आहे, तेच माझं सद्गुरु तत्व आहे, तोच माझा सद्गुरु आहे. माझा सद्गुरु ब्रह्मानंदम, ब्रह्माचा आनंद देणार आहे. परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम, आता आपण पाहिलं की इथे ज्ञेय आणि ज्ञाता हे संपलं, ह्या त्रिपुटीतनं फक्त शिल्लक ज्ञान राहिलं. ते जे ज्ञानस्वरूप आहे तो माझा चालता बोलता हा सगुण गुरुराव आहे. हा सद्गुरु जो आहे तो साक्षात ज्ञानाचा मूर्तिमंत आविष्कार आहे, तो माझ्यासमोर प्रकट आहे, हा देवांचाही देव आहे. शिष्यास निजपदी ठाव ऐक्य रूपे दिधला. केवढा अधिकार आहे म्हणाले माझ्या सद्गुरूंचा, की ज्यांनी शिष्याला आपल्या चरणांशी ऐक्य रूपाने स्थान दिलाय, ठाव दिलाय, जागा दिली आहे. जो शिष्य स्वामीस शरण गेला आणि संदेहा वेगळा झाला. आता समर्थांचं आत्मनिवेदन आहे, हे आवडतं आत्मनिवेदन. शिष्यानी आत्मनिवेदन आपल्या गुरूंच्या चरणांशी केलेलं आहे. कसा हा शरण गेलाय स्वामीला, संदेहा वेगळा शरण गेलाय. संदेह कुणाच्या ठिकाणी येतो, ज्याच्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे त्याला त्याच्या अहमचं स्फुरण आहे, म्हणून त्याच्या वृत्तीला तरंग आहे. वृत्तीला तरंग आहे म्हणून बुद्धीच्या ठिकाणी जाणीव आहे. बुद्धीची जाणीव पण नाही, वृत्तीला तरंग पण नाही, अहमचं स्फुरण पण नाही, म्हणून तो संदेह वेगळा झाला. आणि आपला अहंकार अनन्य भावानी गुरूंना शरण गेल्यानंतर त्यांच्या चरणी विसर्जित केला, तो एकरूप झाला. आणि म्हणून म्हणाले काय झालं, तेने जन्म सार्थक केला जो देवासी दुर्लभू. म्हणाले देवतांना सुद्धा जे प्राप्त होणं अवघड आहे ते म्हणाले ह्या शिष्याला प्राप्त झालंय. ग्रंथ संपता स्तुती उत्तरे बोलता ती अपारे, परी अर्थासी कारण येरे येरा चाड नाही. म्हणाले सामान्यतः ग्रंथ संपला की त्या ग्रंथाचं फल सांगतात, की हा ग्रंथ वाचल्याने काय होईल, ह्या ग्रंथाच्या श्रवणाने काय होईल, या ग्रंथाचा पुन्हा पुन्हा पाठ करण्याने काय होईल, पारायणाने काय होईल, वगैरे वगैरे असं पुष्कळ म्हणाले, काही महिमा गातात. परी अर्थासी कारण समर्थ म्हणतात की शिष्टरूढीनुसार ग्रंथाचं शेवटी महात्म्य वर्णन करायचं, अशी पुष्कळ स्तुतीवचनं असतात. परंतु या स्तुतीचा उपयोग किती होतो, कारण आम्ही एखाद्या विद्यार्थी लभते विद्यान, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम, हे सगळं खालचं पाहिलं की म्हणाले तो ग्रंथ वाचायला उद्युक्त होतो, की वा ज्याला पुत्राचा लाभ हवा आहे त्याला पुत्रलाभ होईल, ज्याला धनलाभ हवा आहे त्याला धनलाभ होईल, ज्याला विद्यालाभ हवा आहे त्याला विद्यालाभ होईल, मग आता हे स्तोत्र वाचावं. पण समर्थ म्हणतात की हे कशा करता, या ग्रंथाचा जो काही लाभ आहे तो उघड आहे, मी त्याचं फल सांगितलं आहे, की ह्या ग्रंथाचं श्रवण मनन चिंतन जो करील त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. हे जर आता एकदा उघड आहे तर पुन्हा या ग्रंथाचा भावार्थ जाणल्यावर सुद्धा जर त्याची फलश्रुती म्हणून हे सांगावं लागलं तर हे आत्तापर्यंतचं सांगितलेलं फुकटच झालं, कारण त्याला त्याचं मर्मच नाही उलगडलं की हे सगळं का सांगितलं. म्हणून शेवटी फलश्रुती म्हणून सांगायचं का तेच पुन्हा, नाही म्हणाले सांगायचं, त्याचे विवरण पूर्वीच झाले. म्हणून परी अर्थाशी कारण, फक्त अर्थाशी आपल्याला मतलब आहे. म्हणाले येरे येरा चाड नाही, म्हणून आता शाब्दिक पाल्हाळाची आपल्याला काही आवश्यकता राहिली नाही. म्हणाले इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी. आता ह्याप्रमाणे म्हणाले हा जो आत्माराम ग्रंथ आहे तो रामदासी पूर्ण काम, ज्यांनी लिहिला आहे तो रामाचा दास आहे. बाकी तो कोण आहे हे कुणाला नाही कळलं तरी चालेल, पण तो प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी आत्मनिवेदन करून कृतार्थ झाला आहे एवढं फक्त लक्षात घ्या म्हणाले. कारण पूर्ण काम आहे, पूर्ण काम हे विशेषण, हे लक्षण, हा गुण किंवा हे स्वरूप कुणाचं वर्णन केलेलं आहे, हे ईश्वराचं आहे. ईश्वर पूर्ण काम आहे, मनुष्य पूर्ण काम नाही. कारण जीवाच्या ठिकाणी अपूर्णता आहे, तर जीव अपूर्ण असल्याने, जीवाच्या ठिकाणी अपूर्णता असल्याने जीवाला कधी पूर्णत्व येत नाही. कुणाच्याही व्यक्तीच्या, सामान्य मनुष्याच्या, साधकाच्या ठिकाणी एक सगळं सुख आहे तरी हुरहुर आहे, दुःख आहे तरी अपूर्णतेची जाणीव आहे. ह्या दोन्हीपैकी काही नाही, एका स्थिर स्थितीत आहे, पण तरी सुद्धा अपूर्णता त्याला वेढून राहते. ह्याचं कारण काय आहे, की जोपर्यंत जीवाला पूर्णता प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाला खऱ्या अर्थाने समाधान मिळू शकत नाही. कोणत्याही वस्तूतलं शोधलेलं समाधान हे त्याला पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. त्या वस्तूचं समाधान चिरकाल टिकू शकत नाही, त्या वस्तूचं समाधान अंतिम समाधान आहे असं वाटू शकत नाही. पुन्हा दुसऱ्या वस्तूकडून समाधान मिळवण्याची इच्छा अंतःकरणात राहतेच. एक परमात्मा असा आहे की ज्याला कशाचीच इच्छा नाही, ज्याला कुणाकडूनच काही मागायचं नाही, ज्याला कुणाकडूनच काही मिळवायचं नाही, तसाच म्हणाले हा रामदास झालेला आहे, हा पूर्ण काम आहे, जसा माझा परमात्मा पूर्ण काम आहे, कारण समर्थांचे गुरु प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहे, आणि प्रभू रामचंद्रांच्याकडून त्यांना मिळालेला जो आशीर्वाद आहे, जो गुरुमंत्र आहे, कार्याकरता प्रेरणा आहे, आणि सगळ्या जीवितांचं जे उद्दिष्ट आहे ते तिथेच ठरलेलं आहे, की सगळी ही काया जी आहे प्रभू रामचंद्रांच्या इच्छेकरताच कष्ट व्हायची आहे, दुसरं काही करायचं नाही आहे, आणि त्यामुळे जे प्रभू रामचंद्रांचं आहे तेच समर्थांचं आहे, त्यामुळे समर्थांनी इथे आत्मप्रत्यय किंवा आत्मप्रौढी हा जर कुणाला दोष वाटला तर दोष पत्करून ते सांगतात की जो शिष्य आपल्या सद्गुरूशी एकरूप होतो तो एकरूप होतो म्हणजे त्याचं लक्षण काय आहे, त्यांनी सांगितलं रामदास पूर्ण काम आहे, जे परमात्म्याचं लक्षण आहे तेच लक्षण त्याच्या शिष्याला, जे गुरुचं लक्षण आहे तेच लक्षण त्याच्या शिष्याला प्राप्त होतो, पूर्ण काम होतो, त्याला या जगाकडून काही मिळवायची इच्छा राहत नाही, आणि त्यामुळे निस्संदेह झाले अंतर्याम, त्या ईश्वराच्या स्वरूपाविषयी आत्मस्थितीविषयी आनंदाविषयी काही प्राप्तीविषयी गंतव्याविषयी आता काही राहिलंच नाही, कुठे पोचायचं आहे हा विचार नाही, काही मिळवायचं आहे हा विचार नाही, काय मिळवायचं आहे याविषयी संशय नाही, कारण जे काही आहे त्याचं चित्र स्वच्छ झालेलं आहे, म्हणून निस्संदेह झाले अंतर्याम, अंतःकरणामध्ये एवढी सुद्धा संशयाला कुठे जागा शिल्लक नाही, सद्गुरु चरणी हे कशामुळे झालं, तर सद्गुरूंच्या चरणाचा हा प्रभाव आहे, त्यांच्या ठिकाणी केलेल्या आत्मनिवेदनाचा प्रभाव आहे, आणि म्हणून ते म्हणतात की एकंदर ह्या ज्या सगळ्या आत्मारामाच्या निमित्ताने केलेल्या निरूपणाच्या विषयाला जेव्हा पूर्णविराम देतात तेव्हा ते सांगतात की सद्गुरु चरणाचं हे आत्मनिवेदन आहे, त्या चरणी आपले सगळे भाव समर्पित झाले आणि हे सगळं प्राप्त झालं. या आत्माराम प्रकरण ग्रंथामध्ये एकूण 183 ओवे आहेत, त्यानंतर याच्यात 5 समास आहेत. समर्थांना विभागणी करताना समास हा शब्द आवडतो, कुणी जसं वेगवेगळ्या प्रकाराने सर्ग आहे, प्रकरण आहे, पाद आहे असे शब्द वापरतात, समर्थांनी कायम समास शब्द वापरलेला आहे, त्यांचा आवडता शब्द आहे. दासबोधामध्ये समास आहेत, आत्मारामामध्ये समास आहेत, इथे 5 समास आहेत, 183 ओव्या आहेत, 5 प्रकरणामध्ये 5 विषय मांडले आहेत जे अध्यात्म निरूपणाला आणि तत्वज्ञान समजून घेण्याला लाभदायी आहेत. शिष्यांच्या मिशे करून एकाच्या उद्धाराकरता शिष्याच्या कळवळीने समर्थांनी विषय मांडला आहे, पण ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे हे सगळं शिष्याच्या करता झालं खरं, पण त्याचा लाभ आम्हाला झाला. ते म्हणतात तसं वधूवरांची मेळणी वऱ्हाडिया लुगडी लेणी, म्हणाले लग्न होतं ते याच करता होतं की वधूला वर आणि वराला वधू प्राप्त होते, तसं म्हणाले सद्गुरूंना सत्शिष्य प्राप्त झाला, सत्शिष्याला सद्गुरूंच्याकडून आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळालं, हे त्या दोघांच्या बाबतीत घडलं. जसं विवाहामध्ये वधूवरांची मेळणी होते आणि आलेल्या सगळ्या वराड्यांना चांगला मोठा आहेर मिळतो, वराडिया लुगडी लेणी, त्याचा मोठा म्हणाले तिथे समारंभ होतो, लयलूट होते, तसं म्हणाले आमच्यासारखे जमलेले जे श्रवणाला श्रोते आहेत आणि त्या मिशानी समर्थांनी जे लोकांच्या करता प्रकट करून ठेवलेलं आहे त्याचा आम्हाला लाभ सातत्याने आहे, आणि म्हणून आत्मारामामध्ये जे साक्षात समर्थांचं स्वरूप आहे असा जो आत्माराम आहे तो आत्माराम हा परमार्थ मार्गावरचा सोपान आहे, श्रेष्ठ सोपान आहे. असं म्हणायचं कारण असं की फार प्राथमिक अवस्थेमध्ये ते पचेल असं नाही, ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणेच आहे पुन्हा की जे सायासे स्तन्य सेवी ते पकवान्ने केवी जेवी, की ज्या लहानशा बालकाला मोठ्या प्रयासानी मातेचं दूध पचवता येतं त्या बालकाला पकवान्न खाऊ घातलं तर तो कसा पचवील. त्यामुळे अध्यात्माचा एक अधिकार प्राप्त करून घ्यावा आणि मग आत्मारामामध्ये अवगाहन करावं, त्याकरता दासबोध आहे, त्याकरता मनाचे श्लोक आहेत, त्याकरता समर्थांचा अभंग गाथा आहे, त्याकरता समर्थांची अनेक छोटी मोठी प्रकरणं आहेत, 1300 लिहिली आहेत समर्थांनी, त्या शतांच्यामध्ये अनेक विषय आपल्याकरता चर्चिले आहेत. त्या सगळ्या माध्यमातून एक साधकाची चांगली भूमिका तयार झाली की आत्माराम त्या ठिकाणी त्या शिष्याला किंवा त्या साधकाला त्या जो अध्यात्माचा मार्ग आहे किंवा त्या स्वरूपज्ञानाचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती निश्चित नेऊन ठेवल्याशिवाय राहत नाही. कारण हे सगळं बाकीचं समर्थांचं वाङ्मय जे आहे ते समय आहे, तेल आहे, वात आहे, ते लावण्याकरता अग्निप्रदीप्त केलेलं आहे. आता फक्त त्या अग्निनी ती वात पेटवायची आहे, एवढंच शिल्लक राहतं. आत्माराम ती पेटवण्याचं काम करतो आणि त्याला ज्ञानाच्या प्रांतामध्ये नेऊन ठेवतो. समर्थांची भाषा सुंदर, समर्थांचे विचार सुंदर, समर्थांची मांडणी सुंदर. समर्थ म्हणजे त्यांचा भावच असा आहे, भावाच्या भये काय भीतो सलंडी, धरी धीर रे सर्व धाकास सांडी. समर्थासारिखा जर गुरुश्री आहे, स्वामीश्री आहे, तर भय कशाचं आहे. आणि त्यामुळे आत्माराम सांगताना सुद्धा त्यांचा भाव निर्भय आहे. शिष्याला आपणहून निवेदन केलेलं आहे, शिष्यानी विचारावं मग त्याला सांगावं असं नाही. हे फार कठीण आहे असं नाही. मृत्यूच्या छातीवर पाय देऊन उभे राहिलेले समर्थ आहेत, त्यांचं मृत्यू निरूपण वाचण्यासारखं आहे. कुठेही इतकं सुंदर निरूपण वाचायला मिळणार नाही असं निरूपण केलंय. मोठं धैर्य ज्याला म्हणतात ते समर्थांच्या ठिकाणी एकवटलंय. उगीच समर्थ समर्थ नाहीत. आणि त्यामुळे आत्मारामामध्ये सुद्धा जे तत्वज्ञानाचं विवेचन केलंय, हे विवेचन करताना सुद्धा फार एक मोकळा भाव आहे, एक फार असा सहृदय भाव आहे. हा एक फार असा उघड्या हृदयानी छातीनी झेलणारा भाव आहे की अवघड आहे हे सगळं तत्वज्ञान पचवणं, फार अवघड आहे. पण समर्थांनी ते ज्या पद्धतीने मांडलंय ते मोठं विलक्षण आहे. त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या डोळ्यापुढे समर्थांची मूर्ती दिसते की समर्थ कसे सांगतायत, समर्थ कसे बोलतायत, समर्थ कसा विषय सोपा करतायत. आणि त्या सगळ्यात शेवटी समर्थांच्या ह्या सगळ्या कठोर अशा शिस्तबद्ध अशा वाणीमध्ये आणि मोठ्या परमार्थाच्या मार्गावरती छडी घेऊन उभं राहिलेला समर्थांचा जो करुण भाव आहे, जी आमच्यावरची कृपा आहे, ती मात्र सर्वात शेवटी प्रत्यायाला येते. की शिष्याला सांगतात मी तुला दिलेलं आहे ना आश्वासन ते पुरं करणार. आणि समर्थांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आहे आणि ह्या आत्मारामाच्या मिशानी त्या शिष्याला त्या स्वरूपाची प्राप्ती करून दिली आहे. हे असं सगळं पूर्ण मध पूर्णमिदम असलेलं असं ह्या तत्वज्ञानाचं स्वरूप आहे. ते ह्या ठिकाणी आपण समर्थांच्या स्मरणानेच ते पूरं करूया. जय जय रघुवीर समर्थ.